नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं देवश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. ह्यो आसात कांय मुखेल खबरो. राष्ट्रपती भवनांत आयज जावपी दुसऱ्या नागरी पुरस्कार सुवाळ्यांत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पद्म पुरस्कार प्रदान करतली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज गुजरातांत गांधीनगरांतल्या महात्मा मंदिरांत वेगवेगळ्या उदरगत प्रकल्पांचें उक्तावण करतले आनी बुन्याद घालतले. तमिळनाडूच्या 6 आणि आसामच्या 2 सुवाती सहित 8 राज्यसभेच्या सुवातांचेर द्विवार्षिक वेचणुकेचे वेळापत्रक वेचणूक आयोगान जाहीर केला. पाकिस्तानातल्या शारांनी आणि गावांनी आतंकवादी संघटना उक्तेपणान कार्यरत असात असे परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर हांणी नदरेक हाडला. दर्यादेगेवेल्या आणि दक्षिण अंतर्गत कर्नाटक, कोकण, गोय आणि मध्य महाराष्ट्रात आयज काय सुवातींनी घोग्यांनी पाऊस पडपाचो अदमास भारतीय हवामान खात्यान उक्तायला. काल स्वित्झर्लंडात झाल्या नॉटविल वर्ल्ड पॅरा एथलेटिक्स ग्रँड प्रिक्सात भारतीय पॅरा खेळगडो महेंद्र गुर्जरान दादल्यांच्या भालाफेक F42 प्रकारात नवो संसारीक विक्रम करून इतिहास रचलो. आता पुराय खबरो. राष्ट्रपती भवनात आयज जावपी दुसऱ्या नागरी पुरस्कार सुवाळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पद्म पुरस्कार प्रदान करतली. देशातले सर्वोच्च नागरी पुरस्कारापैकी एक पद्म पुरस्कार हे पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री या 3 श्रेणीत दितात. हे पुरस्कार कला, सामाजिक वावर, भौशिक व्यवहार, विज्ञान आणि अभियांत्रिकी, व्यापार आणि उद्योग, वैजकी, साहित्य आणि शिक्षण, खेळ, नागरी सेवा आणि वेगवेगळ्या विषयांनी आणि वावराच्या मळार दितात. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज गुजरातात गांधीनगरातल्या महात्मा मंदिरात 5,536 कोटी रुपयांच्या वेगवेगळ्या उदरगत प्रकल्पांचे उक्तावण करतले आणि बुन्याद घालतले. या प्रकल्पांत शारी उदरगत, मुळावी बांदावळ, उदका संसाधन वेवस्थापन, भलायकी जतनाय आणि महसूल सेवा अशा मुखेल क्षेत्रांचो आस्पाव जाता. गुजरात शार उदरगत कथेच्या 20 वर्सांचो उगडास करपा खातीर गांधीनगरात जावपी खाशेल्या कार्यावळीतूय प्रधानमंत्री वांटो घेतले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी भारताच्या म्होव उद्देगाच्या फाटल्या दशकातल्या परिवर्तनकारी प्रवासाचेर भर दिला. आयतारा तांच्या म्हयन्याळा रेडिओ कार्यावळीच्या मन की बात कार्यावळीच्या 9व्या आवृत्तीत तांणी देशातल्या म्होवाच्या उत्पादनात 60% उल्लेखनीय वाढ जाल्ल्याचे नदरेक हाडले. तशेंच संवसारीक मधमाशी दीस आनी मधमाशी अभियाना बद्दलूय उलोप करून छत्तीसगडातल्या कोरिया जिल्ह्याचे उदाहरण दिवन मधमाशी पोसपात यश मेळयला अशें तांणी म्हळें. तमिळनाडूच्या 6 आणि आसामच्या 2 सुवाती सहित 8 राज्यसभेच्या सुवातांचेर द्विवार्षिक वेचणुकेचे वेळापत्रक वेचणूक आयोगान जाहीर केला. आयोगाच्या म्हणण्याप्रमाण फुडल्या महिन्याच्या 2 तारखेक अधिसुचोवणी जारी जातली आणि 19 जून दिसा मतदान जातले. मतांची मेजणी त्याच दिसा जातली. अनु जून ते जुलै या काळात राज्यसभेच्या 8 सदस्यांचो कार्यकाळ सोंपता म्हणून द्विवार्षिक वेचणूक जावपाची आसा. तमिळनाडूचे 6 राज्यसभा खासदार डॉ अंबुमनी रामादोस, एम षणमुगम, एन चंद्रशेखरन, एम मोहम्मद अब्दुल्ला, पी विल्सन आणि वायको अनु 24 जुलयाक निवृत्त जातले. मिशन रंजन दास आणि बिरेंद्र प्रसाद वैश्य हांच्या निवृत्ती खातीर फुडल्या महिन्याचे 14 तारखेक आसामातल्यो 2 सुवाती रिक्त जातल्यो. संरक्षण उद्देगीक आधार घटमूट करपाक आणि संरक्षण भौशिक क्षेत्रातल्या उपक्रमांची स्पर्धात्मकता वाढोवपाक सरकार कटिबद्ध असा असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी सांगला. सिंग हांणी काल नवी दिल्लीतल्या 8 DPSU कामगिरीचो नियाळ घेतलो. हे बसकेत तांणी ऑपरेशन सिंदूर वेळार भारतीय सशस्त्र दळांच्या तयारीचे प्रदर्शन करपी प्लॅटफॉर्म आणि तंत्रगिन्यान तयार करपाक DPSU सहित पुराय संरक्षण उद्योगाच्या भूमिकेचे कौतुक केले. सध्याची भूराजकीय परिस्थिती आणि हालीच्या काळातल्या घडामोडींचा विचार करून तांणी DPSU अवरिल्ल्या झुजाच्या उदयाक येवपी मळार संशोधन आणि विकासाचेर चड लक्ष केंद्रीत करून तंत्रगिन्यानाचेर आपले उत्पादन वाढोवपाचे निर्देश दिले. सशस्त्र दळाक वेळार उत्पादना पावोवपाचे लक्ष केंद्रीत करपाक संरक्षण मंत्र्यांनी DPSU उलो मारला. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडाक महारत्नाचो दर्जो मेळिल्ल्या खातीर आणि माझागोन डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडाक नवरत्नाचो दर्जो मेळिल्ल्या खातीर तांणी परबी दिली. पाकिस्तानातल्या शारांनी आणि गावांनी आतंकवादी संघटना उक्तेपणान कार्यरत असात असे परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर हांणी नदरेक हाडला. पाकिस्तानात आतंकवाद हो एक उक्त वेवसाय असून ताका पाकिस्तानी लष्कर आणि राज्य तेको दिता, अर्थिक आधार दिता आणि त्यांचा वापर करता असे तांणी सांगले. जर्मन दिसाळ्याक दिल्ले मुलाखतीत डॉ जयशंकर हांणी म्हणले की भारतान दहशतवाद्यांक स्पष्ट संकेत दिला की दहशतवादी हल्ले करपाची तांकां किंमत मेजची पडटली. पहलगाम आतंकवादी हल्ल्याचेर भारतान दिल्ल्या प्रत्युत्तराक जाप दितना परराष्ट्र मंत्र्यांनी भारतीय हल्लो मेज मापून केल्लो आनी तो वाटतो नाशिल्लो अशें सांगले. भारतान ताची हवाई संरक्षण यंत्रणा अक्षम्य करपाक शकता हें दाखोवन दिलां अशें तांणी सांगले. भारत आनी पाकिस्तान हांचे मदल्या झूजबंदीचेर डॉ जयशंकर हांणी अधोरेखीत केले की दोनूय वटेनच्या लष्करी कमांडर्सां मदीं थेट संपर्कावरवीं फारपेट थांबोवपाचेर सहमती जाली. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्रावेल्यान आयकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
आता मुखावेल्यो खबरो. भारतान वेगवेगळ्या देशांक भेट दिवन भारताचो आतंकवादा आड शून्य सहनशीलतेचो संदेश पातळावन संवसारीक मळार पाकिस्तानाचो आतंकवादाक दिल्लो तेको उक्तो करपाचे काम चालूच दवरला. आतंकवादाच्या झुजांत भारत एकवटीत आसा आनी हो संदेश संवसाराक दाखोवपाक सोदता अशें फ्रांसाक वचपी सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करपी भाजप खासदार रविशंकर प्रसाद हांणी सांगले. पॅरिसांत भारतीय डायस्पोरा कडेन संवाद सादतना प्रसाद हांणी सांगले की आपली भेट एक व्हड यत्नांचो भाग आसा जातूंत 7 प्रतिनिधी मंडळ संवसारभर भोवून आतंकवादाच्या आड भारताची भुमिकेविशी जागृताय निर्माण करतात. हेर सर्वपक्षीय संसदीय शिष्टमंडळांनी काल दक्षिण कोरिया, कुवेट, कतार, डीआर काँगो आनी स्लोवेनियाच्या फुडाऱ्यांक आतंकवादाच्या खंयच्याय कृत्याक खर प्रतिसाद दिवपाच्या भारताच्या नव्या सिद्धांताविशी माहिती दिली आनी आतंकवादाच्या गुन्यांवकारांक अर्थिक आदार दिवपी आनी समर्थकांक न्याय मेळोवन दिवपाक तांचो आदर मागलो. पाकिस्तानाच्या आतंकवादाचेर भारत आतां ओगी रावचो ना आनी ताका खर प्रतिसाद दितलो अशें सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे कुवेटात फुडारपण करपी भाजपा खासदार बैजयंत पांडा हांणी सांगले. पाकिस्तान पुरस्कृत आतंकवादाचेर उलयतना भाजपा फुडारी पांडा हांणी सांगले की भारतान करार आनी राजनैतीक मुत्सद्देगिरी सयत वेगवेगळ्या मार्गांचे यत्न केल्यात पूण आतां अणू हल्ल्याच्या ब्लॅकमेलाक बळी पडचे नात. आखाती देशाकडेन भारताचे संबंद घटमूट करपा खातीर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी केल्ल्या यत्नांची तांणी तोखणाय करून कुवेटातल्या भारतीय समाजाचो आदर करतात अशें सांगले. आंतरराष्ट्रीय योग दिसाच्या फाटभुयेर गोंयचे मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी मंत्रालयात वेगवेगळ्या खात्याच्या सचिवाकडेन बसका घेतली. 21 जूनाक भारतात 10वो योग दीस मनयता. हे फाटभुयेर गोंयात लेगीत 30,000 सुवातींनी योग दिसांची कार्यावळ जातली. ग्रामपंचायत, नगरपालिका, शाळा, महाविद्यालयां, सरकारी कार्यालयां तशेंच हेर वाठारांनी 21 जूनाक योग दिसाच्यो कार्यावळी आयोजीत जातल्यो अशी माहिती गोंयचे मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी दिल्या. दर्यादेगेवेल्या आनी दक्षिण अंतर्गत कर्नाटक, कोकण, गोंय आनी मध्य महाराष्ट्रात आयज कांय सुवातींनी घोग्यांनी पावस पडपाचो अदमास भारतीय हवामान खात्यान उक्तायला. छत्तीसगड, केरळ, गंगेटीक, अस्तंत बंगाल, माहे, मराठवाडा, तमिळनाडू, पुडुचेरी, कराईकल, अंदमान आनी निकोबार जुवो, ओडिशा आनी ईशान्य राज्यांनी फुडले 2 ते 3 दीस घोग्यांनी पावस पडपाची शक्यताय आसा. हवामान खात्यान फुडले 2 ते 3 दीस हिमाचल प्रदेश, दिल्ली, आंध्र प्रदेश, राजस्थान, हरियाणा, चंदीगड, ओडिशा आनी अस्तंत बंगाल ह्या वाठारांनी वीज, गडगड आनी वादळी वारे येवपाचो अदमास काडला. आयज हिमाचल प्रदेशांत गारपिटाची शक्यताय आसा अशें हवामान खात्यान सांगलां. अस्तंत राजस्थानांतल्या कांय सुवातींनी उश्णतायेची ल्हारां आनी धुळीची वादळां येवंक शकतात. काल स्वित्झर्लंडांत जाल्ल्या नॉटवील वर्ल्ड पॅरा एथलेटिक्स ग्रँड प्रिक्सांत भारतीय पॅरा खेळगडो महेंद्र गुर्जरान दादल्यांच्या भालाफेक F42 प्रकारांत नवो संवसारीक विक्रम करून इतिहास रचलो. गुर्जरान हे सर्तीत दादल्यांच्या भालाफेक F42 विभागांत 61.17 मीटराची शानदार फेक करत भांगरा पदक जिखून जैताच्या वाटेर नवो विक्रम प्रस्थापित केलो. आता खबरो सोपोवचे पयली परत एक फावट कांय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज गुजरातांत गांधीनगरांतल्या महात्मा मंदिरांत वेगवेगळ्या उदरगत प्रकल्पांचें उक्तावण करतले आनी बुन्याद घालतले. तमिळनाडूच्या 2 आनी आसामाच्या 2 सुवाती सयत 8 राज्यसभेच्या सुवातांचेर द्विवार्षिक वेंचणुकेचें वेळापत्रक वेंचणूक आयोगान जाहीर केला. पाकिस्तानातल्या शारांनी आनी गावांनी आतंकवादी संघटना उक्तेपणान कार्यरत आसात अशें परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर हांणी नदरेक हाडलां. दर्यादेगे वेल्या आनी दक्षिण अंतर्गत कर्नाटक, कोकण, गोंय आनी मध्य महाराष्ट्रात आयज काय सुवातींनी घोग्यांनी पावस पडपाचो अदमास भारतीय हवामान खात्यान उक्तायला. काल स्वित्झर्लंडात जाल्ल्या नॉटविल वर्ल्ड पॅरा एथलेटिक्स ग्रँड प्रिक्सांत भारतीय पॅरा खेळगडो महेंद्र गुर्जरान दादल्यांच्या भालाफेक F42 प्रकारात नवो संवसारीक विक्रम करून इतिहास रचलो. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटलें सांजेच्या 6:30 वरां 30 मिनटांचेर. नमस्कार.